नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. भारताला दुसऱ्या देशावरील अवलंबित्व सातत्यानं कमी करावं लागेल. आत्मनिर्भरतेशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नाही असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातच्या भावनगर इथं आज समुद्र से समृद्धी या कार्यक्रमात 34,200 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांनी केलं. या कार्यक्रमात त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुंबई इथल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचंही उद्घाटन केलं. त्यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं. 2047 पर्यंत विकसित होण्यासाठी आत्मनिर्भर होण्याची गरज व्यक्त करत जीएसटी कपातीमुळे बाजारात मोठं चैतन्य निर्माण होणार असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातल्या सेओजदार भागात आज सकाळी भारतीय सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान गंभीर जखमी झाला. मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर जवानांकडून काल संध्याकाळपासून शोध मोहीम सुरू आहे. सध्या चकमक सुरूच असून राष्ट्रीय सुरक्षा दल, पोलीस आणि सेनेची संयुक्त पथकं या मोहिमेत सहभागी आहेत. दरम्यान लष्करानं पूंछ इथं जम्मू काश्मीर पोलिसांच्या सहकार्यानं शोध मोहीम राबवून शस्त्रास्त्र आणि स्फोटकं जप्त केली आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय नागरिकांना इराणमध्ये नोकरीच्या आश्वासनांना किंवा प्रस्तावाला बळी न पडण्याचा सल्ला दिला आहे. अलीकडेच भारतीय नागरिकांना इराणमध्ये नोकरी देण्याचं किंवा नोकरीसाठी इतर देशांमध्ये पाठवण्याचं आमिष दाखवून फसवण्यात आल्याची प्रकरणं समोर आली आहेत. इराणमध्ये पोहोचल्यानंतर या भारतीय नागरिकांचं गुन्हेगारी टोळ्यांकडून अपहरण करून त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या कुटुंबियांकडून खंडणी मागण्यात आली. इराण सरकार केवळ पर्यटनाच्या उद्देशानं भारतीयांना व्हिसा मुक्त प्रवेशाची परवानगी देतं आणि नोकरी किंवा इतर उद्देशांसाठी इराणमध्ये व्हिसा मुक्त प्रवेशाचं आश्वासन देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांचा संबंध गुन्हेगारी टोळ्यांशी असू शकतो असंही परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील मुरितके शहरातील मरकज तय्यबा इथल्या दहशतवादी गटाचं मुख्यालय उद्ध्वस्त केलं होतं अशी कबुली लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या कमांडरनं दिली आहे. यामुळे ऑपरेशन सिंदूरबाबत जागतिक स्तरावर पाकिस्ताननं केलेले दावे निराधारच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये नष्ट झालेल्या मुरितके दहशतवादी तळाची पुनर्बांधणी केली जात असून तिथे अनेक दहशतवादी प्रशिक्षण घेत होते असंही या दहशतवाद्यानं सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. आसामचे लोकप्रिय गायक आणि अभिनेते जुबिन गर्ग यांचं सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग दरम्यान काल अपघाती निधन झालं. ते 52 वर्षांचे होते. गँगस्टर, क्रिश 3, झूम बराबर झूम यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी गीतं गायली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक प्रसार माध्यमावरील संदेशातून जुबिन गर्ग यांच्या अपघाती निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोळी आणि शिळफाटा दरम्यानच्या 5 किलोमीटरच्या बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. हा बोगदा बीकेसी आणि शिळफाटा दरम्यानच्या 21 किलोमीटरच्या समुद्राखालील बोगद्याचा भाग आहे. यामध्ये ठाणे खाडीखालील 7 किलोमीटरचा भाग समाविष्ट आहे. हा बोगदा खोदण्याचं काम मे 2024 मध्ये सुरू झालं होतं. दरम्यान मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान भारतातला पहिला 508 किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन कॉरिडॉर बांधला जात असून 321 किलोमीटर वायाडक्ट आणि 398 किलोमीटर घाटाचं काम पूर्ण झालं आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा पोलिसांनी विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या एका कंटेनरवर कारवाई करत 84,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी कंटेनरसह चालकाला ताब्यात घेतलं. जप्त केलेल्या या मद्याची किंमत तब्बल 69,12,000 रुपये तर जप्त केलेल्या कंटेनर वाहनाची किंमत 15,00,000 रुपये आहे. चायना मास्टर्स बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना आज मलेशियन जोडी आरोन चिया आणि सोह वुई यिक यांच्याशी होईल. कालच्या उपांत्यपूर्व फेरीत रेन झियांग यू आणि झी हाओनान या चिनी जोडीला पराभूत करून रँकीरेड्डी आणि शेट्टी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला क्रिकेटमध्ये नवी दिल्लीत सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीत होणार आहे. काल भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10